नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी प्राप्ती गावकर तुमका राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि तांचे स्लोवाक समकक्ष रॉबर्ट फिको हांणी आयज ब्रास्तिस्लावा हांगा प्रतिनिधी मंडळ पावंड्याचेर उलोवणी केली. उलोवणी उपरांत पत्रकार परिशदेत उलयताना भारत आणि स्लोवाकिया या दोनूय देशांमधलो संबंध घटमूट करून भागीदारीचो दर्जो वाढवपाचो निर्णय घेतला असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. दोनूय राष्ट्रांमधलो संरक्षण सहकार हो परस्पर विश्वासाची गवाय असा असे तांणी फुडें म्हणला. एआयचो फुडार फकत नवनिर्माणाचेर न्हय तर विश्वास, जापसालदारकी आणि मनसाच्या स्वाभिमानाचेर आधारित असूक जाय. डिजिटल तंत्रज्ञानाचेर आयज केल्ल्या समजिकायेच्या कबलातीवरवी दोन देशांमदी सहकार्याचे नवे मार्ग उक्ते जातले असे पंतप्रधान नरेंद्र मोदी हांणी म्हणला.
दोनो देशों के बीच गहरे सांस्कृतिक और पीपल टू पीपल टाइज हमारे संबंधों को मजबूत आधार प्रदान करते हैं. स्लोवाकिया में रह रहे भारतीय मूल के लोग यहाँ की इकोनॉमी और सोसाइटी में महत्वपूर्ण योगदान दे रहे हैं. दोनों देशों के बीच प्रोफेशनल्स और स्किल्ड वर्कर्स की मोबिलिटी बढ़ाने के लिए आज हमने लेबर माइग्रेशन पर एमओयू की घोषणा की है.
या संदर्भात उलयताना स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको हांणी भारताची नेटान जावपी अर्थिक वाढ, डिजिटल रुपांतर आणि कृत्रिम बुद्धिमत्तेतल्या प्रगतीची तोखणाय करून देशान मुखेल क्षेत्रांनी जायत्या प्रगत राष्ट्रांक फाटी घाला असे म्हणले. भारताक संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा मंडळात कायम वांगडी म्हणून आसपाव करचो पडटलो असं तांणी फुडें म्हणला. फ्रान्साच्या इव्हियन शारांत आयज सावन 52वी G7 शिखर सभेची सुरवात जाली. ह्या बसकेंत एक म्हत्वाची आनी सकारात्मक घडणूक घडोवन हाडल्या. अमेरिका आनी इराण हांणी आपलो 107 दिसांचो संघर्ष सोपोवपाची कबलात केल्या आनी होर्मूज समुद्रधुनी परतून उक्ती केल्या. G7 राष्ट्रांच्या फुडाऱ्यांनी फ्रान्स, युनायटेड किंगडम, जर्मनी आनी इटली हांचो आस्पाव करून हे घडणुकेक येवकार दिला. फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी आणि इटली या देशांच्या फुडाऱ्यांनी संयुक्त निवेदनात कसल्योच अटी वा निर्बंध नासताना दर्यावेल्यान येरादारी करपाक मेळची म्हूण होर्मूज समुद्रधुनी रोखडीच परतून उक्ती करपाची गरज आसा हाचेर भर दिलो. ह्या शिखर सभेत वांटो घेवपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां इव्हियनांत पावतले. उत्तर प्रदेशातल्या जेवर हांगच्या नोयडा आंतरराष्ट्रीय विमानतळार आयज वेपारी विमान येरादारी सुरू जाली. नोयडा आंतरराष्ट्रीय विमानतळाक लागून भारताची विमान क्षेत्रातली मुळावी बांदावळ घटमूट जातली आनी प्रादेशिक तशेंच संवसारीक जोडणी वाडटली अशी अपेक्षा आसा अशें उक्तावण सुवाळ्यांत उलयतना केंद्रीय नागरी विमानन मंत्री के राम मोहन नायडू हांणी सांगले. फाटल्या 12 वर्सांत विज्ञान आणि तंत्रगिन्यान भारताच्या उदरगत प्रवासाचे मुखेल चालक म्हणून उदेला असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रगिन्यान मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी म्हणले. भारताच्या सेवेत विज्ञानाची 12 वर्सां या विषयाचेर नवी दिल्लीत पत्रकार परिशदेत ते उलयताले. विज्ञान तंत्रगिन्यान क्षेत्राभितर उद्देगीक सहभाग वाढवप, नवनिर्माण आणि भौशीक खाजगी भागीदारी वाढवपाच्या दिकेन केल्ल्या स्थलांतरणाचेर तांणी भर दिलो. खेळ. मेक्सिकोच्या मॉन्टेरी स्टेडियमांत आयज जाल्ल्या फिफा विश्वचषक 2026 ग्रुप एफ खेळा सर्तीन स्वीडनान ट्युनिशियाचेर 5-1 अशी मात केली. आयज दुसऱ्या सर्तीन स्पेनाचो केप वर्दे वांगडा अमेरिकेतल्या एटलांटा स्टेडियमाचेर ग्रुप एच सर्तीत सामनो जातलो. हो सामनो भारतीय मानक वेळाप्रमाण रातच्या 9:30 वरांचेर सुरू जावपाचो आसा. हवामान. भारतीय हवामान खात्यान फाल्यां मेरेन राजस्थान, उदेंत उत्तर प्रदेश, ओडिशा आनी अस्तंत मध्य प्रदेशाचेर आयज गडगड मारून पावस पडपाची शक्यताय आसून पावसा खातीरचो ऑरेंज अलर्ट जारी केला. तशेंच छत्तीसगड, झारखंड, कोंकण, गोंय, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान, तमिळनाडू आणि पुद्दुचेरी या राज्यांनी वीज आणि वादळी वाऱ्यासयत गडगड मारपाचो अदमास उक्तायला. वायव्य भारताचेर चडात चड तापमान ल्हवल्हव 4-6 अंश सेल्सियस वाढपाची शक्यताय आसा. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्या फुडल्या राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 वरांचेर. नमस्कार.